And once again, happy Children's Day. Super Hits 93.5 Red FM पर बाल दिवस सारे बच्चों को मुबारक हो भैया. लाइफ में ना बहुत सारे सेक्रीफाइसेस करने पड़ते हैं. जब हम छोटे थे तो बिंदास थे, निठल्ले थे, फिकरलेस थे, अपने हिसाब से रहते थे. धीरे धीरे बड़े होते गए, सेक्रीफाइसेस करते गए. किस चीजों का? ड्रीम्स का. करियर चॉइसेस जो थी बहुत गिनी चुनी थी. जैसे कि कोई अगर पूछे आपको कि बेटा बड़े होके क्या बनोगे, तो सबसे पहला जवाब पायलट था, दूसरा डॉक्टर था और तीसरा इंजीनियर था. पता नहीं इंजीनियर थोड़ा लेस है, बट डॉक्टर और पायलट तो कॉमन था भाई. अब करियर चॉइसेस ढेरों है. कन्फ्यूजन आदमी क्या करे क्या ना करे, ये कैसी मुश्किल है. कई सारे सपने जो है जो हमने बचपन में सोचे थे, कई लोग हैं जिन्होंने पूरे भी किए होंगे, कई लोग हैं जिनके अधूरे भी रहे होंगे. तो मैं वही जानना चाहता हूँ आज शो पर कि बचपन का वो कौन सा आपका सपना था जो अधूरा रह गया.
मी सारिका बोलते हैं. लहानपणी मला ते बारबीचे वगैरे ड्रेस खूप आवडायचे. आम्ही असं हाताने वगैरे स्टिच करत लहान होतो, तरी पण असं हाताने करत. मला असं इच्छा होती की मी फॅशन डिझायनर व्हावं, पण ते काही झालं नाही. ऍक्च्युअल मी दुसरंच काहीतरी केलं नंतर लाईफ मध्ये.
पण का नाही झालं, ते काय रिझन होतं?
काही घरातल्यांचं जरा मनी मॅटर होता, कारण की त्याला जास्त कॉस्टली, तुला माहिती असेल गार्मेंट्स वगैरे.
येस 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 येस.
तर पण माझी अजून सुद्धा असं वाटतं मला कधी की आपण ते काहीतरी करावं तसं, पण नाही होणार आता, कारण हाऊस वाईफ आहे मी सध्या. कारण 2 वर्ष लहान बेबी आहे माझा.
ऍक्च्युली ही जेव्हा स्टिच करत असेल ना, तेव्हा हिला नसेल माहित हा शब्द फॅशन डिझायनर वगैरे. पण हळूहळू जसे आपण मोठे होत येत असतो, तेव्हा आपल्याला ती गोष्ट कळते की अरे हे ते होतं जे आपल्याला खूप आवडायचं. आणि मग आता आपण सांगू शकतो की नाही यार, मला फॅशन डिझायनर व्हायचं होतं. सुपर्ब. आपका वो कौन सा बचपन का सपना है जो अधूरा ही रह गया, मेरे साथ शेयर करो 4850-2935 पे कॉल करके या व्हाट्सएप 8975-935-935 पर. दो लकी विनर्स को मैं दूंगा रेड एफएम फ्राइडे नाइट एट लिक्विड एक्सचेंज के वाउचर. हाँ मतलब वाउचर देने के बाद आप यही कहोगे मुझे 93.5 रेड एफएम दिल दिया गल्ला साथ में स्लिपी स्लिपी क्या बजाते रहो.